आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला आज प्रधानमंत्री लोकसभेत उत्तर देणार। कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही असं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान। कॅनडा आणि मेक्सिकोसाठी आयात शुल्कातली वाढ 1 महिना लांबणीवर टाकण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पदक तालिकेत कर्नाटकची अव्वल स्थानी झेप। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। संध्याकाळी 5 वाजता मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरल्या चर्चेला काल संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरुवात झाली। कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत दिलं। महाराष्ट्रात पीक विमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं। याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला चौहान उत्तर देत होते।
मैं आपके माध्यम से और सदन के माध्यम से भी देश के किसानों को ये बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा, यह हमारी प्रतिबद्धता है।
महाराष्ट्र सरकारनं पीक विमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत असंही चौहान म्हणाले। पीक विमा योजना ही जगातली सर्वात मोठी विमा योजना आहे, काही राज्यांची त्यांची स्वतःची विमा योजना आहे असं चौहान दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले। सर्व प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे निर्माण होणाऱ्या जोखमीपासून संरक्षण करणं हा या योजनेचा हेतू आहे असं ते म्हणाले। देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। सरकारनं 2019 पासून उत्पादन खर्चावर 50% नफा गृहीत धरून किमान हमी भाव ठरवलेत असं चौहान म्हणाले। नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनल्याचा उल्लेखही यावेळी चौहान यांनी केला। 2031-32 पर्यंत ऊर्जा निर्मितीची क्षमता 874 गिगावॅटपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। यात कोळसा लिग्नाईट यासारख्या पारंपरिक तसंच सौर पवन आणि जल ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा समावेश असेल असं ते म्हणाले। सध्याची ऊर्जा निर्मिती क्षमता 462 गिगावॅट असून देशात ऊर्जेची पुरेशी उपलब्धता असल्याचंही त्यांनी सांगितलं। ऊर्जेचा तुटवडा लक्षात घेता सरकारनं एप्रिल 2014 ऊर्जा निर्मितीत 230 गिगावॅट क्षमतेची वाढ केल्याची माहिती नाईक यांनी दिली। दरम्यान कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी चर्चा घडवून आणण्याची विरोधी पक्षाची मागणी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळून लावली। दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर वारंवार केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं ठरतंय। निवडणूक आयोग या आरोपांची दखल न घेता आपलं काम कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय निःपक्षपातीपणे करत राहील असं आयोगानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। 1,56,00,000 अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीत एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत। शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांनी सीमा सुरक्षेच्या प्रयत्नांना बळकटी देण्यावर सहमती दर्शवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांसाठी लागू केलेली आयात शुल्क वाढ एक महिना स्थगित केल्याची घोषणा केली आहे. मात्र चीनसाठी नवी दर आकारणी आजपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या संभाषणात आपण सीमा सुरक्षेसाठी अतिरिक्त सहकार्य करू असं आश्वासन दिल्याचं कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी समाज माध्यमावर म्हटलंय. तर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी अमेरिका मेक्सिको सीमेवर 10,000 सैनिक तैनात करायला सहमती दिल्याचं ट्रम्प यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक खर्चासाठी भारतानं 3,76,40,000 अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलंय. नियमितपणे योगदान देणाऱ्या 35 देशांमध्ये भारताची गणना होते. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारेक यांनी भारताच्या नियमितपणाची प्रशंसा केली. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कर्नाटकनं काल एका दिवसात 7 पदकं मिळवून पदक तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. तर महाराष्ट्रानं पदकांची साठी ओलांडत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान कायम राखलाय. कर्नाटकला आतापर्यंत 22 सुवर्ण तर प्रत्येकी 10 रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली. सेनादलांचा संघ 19 सुवर्ण 10 रौप्य आणि 9 कांस्य पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रानं 15 सुवर्ण 26 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 61 पदकं मिळवली आहेत. भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी आज प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. भूतान नरेश आज अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरात दर्शन घेणार असून ते डिजिटल महाकुंभ एक्सपिरियन्स सेंटरलाही भेट देतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आज संगमावर स्नान केलं. महाराष्ट्रात GBS म्हणजेच गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या प्रादुर्भावाविषयी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी काल दूरस्थ माध्यमातून आढावा बैठक घेतली. संशयित रुग्णांची संख्या वाढत असली तरी हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. या आजाराच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय राखून काम करावं असं ते म्हणाले. केंद्र सरकार या संदर्भात सर्व प्रकारे मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान राज्यात आतापर्यंत GBS आजाराचे 163 संशयित रुग्ण आढळून आलेत. यापैकी 127 रुग्णांना GBS आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालंय. काल अहिल्यानगर शहरात या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून त्याला पुढल्या तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेचं 2025-26 या वर्षासाठीचं 74,427 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आज सादर झालं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तसंच राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्यापुढे ते सादर केलं. 7 मार्च 2022 पासून मुंबई महानगरपालिका प्रशासकाच्या अधिपत्याखाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला आज प्रधानमंत्री लोकसभेत उत्तर देणार. कृषी विषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान. कॅनडा आणि मेक्सिकोसाठी आयात शुल्कातली वाढ एक महिना लांबणीवर टाकण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पदक तालिकेत कर्नाटकची अव्वल स्थानी झेप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढलं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी 3 वाजता. नमस्कार.